लाइट्स कैमरा एक्शन।
नमस्कार, मी शिवाजी साटम। तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत।
अभिजितचा जन्म, तर मला सांगा सर की त्याच्या जन्माच्या वेळेला तुम्ही सोबत होतात का मॅडमच्या?
या ऍब्सोल्युटली, म्हणजे नाटकाचे प्रयोग असे नसतात ना की सकाळीच गेलं की आता 20-20 दिवस महिना महिना मी एक नाटक करतो आणि बँक पण असाही, त्यामुळे घरीच होतो असं काही नाही।
पण त्याच्या सगळ्या फंक्शन्सला, त्याच्या सगळ्या रिझल्टच्या वेळेला तुम्ही असायचात?
येस येस, अगदी अगदी।
क्या बात आहे।
माझ्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत पहिल्यापासून। माझ्या दृष्टीने माझी सर्वात मोठी जबाबदारी किंवा कर्तव्य माझ्या कुटुंबासाठी पहिलं।
आणि कधी कधी असं होतं की फार लहानपणी, कारण आपल्या बाबांना आपण एवढं काम करताना बघतो, म्हटल्यानंतर मुलं पटकन मोठी होतात। सो तुम्हाला कधी असं वाटलं की त्याच्या बोलण्यात की अरे केवढा लवकर मोठा झाला?
नाही, पण मला माझं ध्यानीमनी नाटक चालू होतं तेव्हा, आणि अभिजित जस्ट कॉलेजला होता मला वाटतं, आणि तो त्याने जो 60 तरी प्रयोग पाहिले असतील विंगीत नाटक, आणि ते नाटक मनावर परिणाम करणार होतं। भयंकर नाटक आहे ते, सायकोलॉजिकल प्ले आहे ते। जवळजवळ 422 प्रयोग केले मी आणि नीना कुलकर्णी, चंदू कुलकर्णी दिग्दर्शक, आणि म्हटलं ह्याच्यावर परिणाम होईल काहीतरी म्हणून। पण मग नंतर काही वर्षांमुळे आई त्याची माझ्या का एकदा म्हणाले की त्याला ॲक्टिंगच करायचं, कारण त्याला सायन्सला ॲडमिशन मिळाली होती रुयाला, ती मूड कॉमर्सला जायचं म्हणाले, म्हटलं जा। आणि मी ॲम द लास्ट पर्सन टू फोर्स एनिमेटी, म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा माझ्यावर चिडायची यांची आई। अरे म्हटलं जबाबदारी त्यांना कळू दे ना, एवढा अभ्यास त्याने करायचा जबाबदारीने तो त्याने केला पाहिजे, आणि तो ठीक आहे जे व्हायचं ते शेवटी
होणारच। ओके, तुमची फॅनस्ट्रक मोमेंट कुठली होती सर?
मला सर्वात जास्त जर एक नट कोण आवडत असेल, नट म्हणून सेलिब्रिटी म्हणून, तर मला रजनीकांत खूप आवडतो। आय डोंट नो, मी चुकून आम्ही दांडी म्हणून पिक्चरला गेलो होतो एकदा कॉलेजमधनं अरोरामध्ये किंग सर्कलला, आणि बघतो हा तामिळ पिक्चर, रे यार म्हटलं बघूया चला, याचा रजनीकांतचा पिक्चर होता आणि सॉलिड आवडलं होतं माहिती ना, तेव्हापासून त्याच्या प्रेमात। नंतर काही वर्षांनी कळलं की अरे या मराठी आहे, मग काय आणखीनच प्रेमात। आणि त्याच्यानंतर त्याचं नाव कळलं शिवाजी आहे, तर मग काय आणखीनच, म्हणजे झालं संपलंच।
मग त्यांच्याशी भेट तुमची, कारण तुम्ही आता साऊथ मध्ये पण काम केलं।
महाराष्ट्र राज्य पुरस्कार त्यांच्या हस्ते मिळाला। एक होती वादिया अजय पणसेकरच्या चित्रपटासाठी, माझ्याकडे फोटो आहे त्या माणसाचा मोठेपणा बघ कसा आहे। दुसऱ्या दिवशी ते पत्रकार होते, ते माझ्याकडे फोटो घेऊन आले। मी म्हटलं अरे नुसता फोटो आणला, त्याची सही आणा ना, त्यांची आणली असतील तर, ते आहेत मुंबईत आजच्या दिवस। मग म्हटलं मला सही मिळेल का? हो मी घेऊन येतो। त्या माणसाने टू शिवाजी माझं नाव त्याने इंग्रजीत कॅपिटल लेटरमध्ये लिहिलं, फ्रॉम रजनी ब्रॅकेटमध्ये शिवाजी, हे सगळे स्मॉल अल्फाबेट्समध्ये लिहिले।
कमाल। कोणाची तरी कॉम्प्लिमेंट अशी, कोणाची थाप नेहमी लक्षात राहते त्यापैकी लताजी देखील?
दीदींचं तर आहेच, म्हणजे किती प्रेम। म्हणजे पहिल्याच वेळा जेव्हा गेलो तेव्हा संक्रांत होती, पहिला दिवस संक्रांतीचा, म्हणून मी आपल्या घरनं लाडू घेऊन गेलो होतो त्यांच्यासाठी, तर त्यांनी मी येणार म्हणून स्वतःच्या घरातले लाडूसुद्धा बांधून ठेवले होते आपण देतो म्हणून। हा किती, आणि नंतर तेव्हा कळलं की हे त्यांनी माझे नाटक आणि सिनेमा सगळे पाहिलेले आहेत, त्यातल्या त्यात नाटकं सगळी पाहिली आहेत, त्यामुळे त्यांना खूप अप्रूप त्याचं, आणि मराठी म्हटलं की त्यांना जरा जास्तच खूप आहे, खूप म्हणजे खूपच आहे। नंतर आणखीन एक लक्षात राहते ती पुलंची भेट, या ध्यानीवनी नाटकाच्या वेळेला पुण्याला प्रयोग होता, आणि पुलं 2 वर्षांनंतर बाहेर पडले होते नाटक पाहायला। पुलांनी आम्हाला दोघांना, मला आणि नीनाला असं बाजूला बसवलं, दोघ स्वतःच्या एका बाजूला नीना आणि असं पाठीवर हात ठेवून जवळजवळ 40 मिनटं बोलत होते। ते काय बोलले काही आठवत नाही, पण ते हात सारखे पाठीवर फिरत होते ना, त्याचं खूप अरे म्हणजे डोळे भरून येतात नाही ते आठवणी नाही। असंच ध्यानीमनीचा प्रयोग होता पार्ल्याला, डॉक्टर लागू आले होते प्रयोगाला, प्रयोग संपला ते मेकअप रूममध्ये आले होते, नीनाला भेटले आणि मी आपला मेकअप काढून जात होतो, माझा पटकन असा हात धरला त्यांनी, असे समोर होते माझ्या पाठमुरा, मी आपला असा हात धरला, मला बोलवलं, खांद्यावर हात ठेवला, असा म्हणाले साटम कुठे होता तुम्ही इतकी वर्ष, अरे
काय
पाहिजे कशाला पाहिजे ते अवॉर्ड एक्झॅक्टली।
तुम्ही तो काळ बघितलाय सर ज्यावेळेस व्हॅनिटी व्हॅन्स वगैरे ह्या गोष्टी पण नव्हत्या?
नाही, व्हॅनिटी व्हॅन माहीतच नाही, व्हॅनिटी व्हॅन हा प्रकार नाटकाचा असायचा, तो नाटकाची बस, आणि मी तेव्हा कॅन्सल झालेल्या एसटी बसेस मधून आम्ही प्रवास करायचो। माझं पहिलं नाटक संगीत वरदान, ज्याच्यामध्ये डॉक्टर वसंतराव देशपांडे होते, बाळधुरी होते, मोहन कोठीवान, आणि त्यात अगदी ज्युनियर मोस्ट म्हणजे मी आणि आजचे जे फेमस गायक आहेत पंडित चंद्रकांत लिमये, आमचा चंदोबा तो, मी आम्ही एसटीच्या त्या वरच्या सीटवर लांब करून त्यांना मध्ये ठेवून ते सिनियर झोपायचे, आम्ही सीटच्या खाली झोपायचो, म्हणजे असाही प्रवास केलेला आहे। त्यावेळची ती तशा गाड्या असायच्या, आता खूप छान आल्या, चांगल्या आल्या. आणि हॉटेल्स बिटल्स हॉरिबल असायची सगळी दौऱ्यांवर. काही नाही म्हणजे मेणबत्त्या घेऊन जायच्या संडासात वगैरे वगैरे इतकं. हो तुम्हाला माहीत नाही काय पिंपळगाव पिंपळगाव अशी छोटी छोटी गावं त्यावेळेची. आज आता सगळं बदललं सुधारलं, पण तेव्हा नाही. मग घरात किलोच्या हिशेबाने ढेकून घेऊन यायचे बाहेर गावावर. काय करणार, होती पण गंमत होती. त्यावेळेला या गोष्टींकडे लक्ष जायचं नाही. आज आता आठवणी आल्या की अरे कसे दिवस काढले. काढले म्हणण्यापेक्षा कसे दिवस गेले कळलंच नाही. काढले दिवस कोणी काढत नसत. म्हणजे जर मनापासून आवडत असेल तर दिवस काढत नाही आपण.
करेक्ट. 93.5 रेड एफएम बजाते रहो.